तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी मंदार देवस्थळी आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत 93.5 रेड एफ एम बजाते रहो.
ऍक्शन
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर माझ्यासोबत आहे द पॉप्युलर मराठी डिरेक्टर, द मोस्ट फेमस फॉर हिज नंबर ऑफ हिट सिरियल्स ऑन झी मराठी आणि अनेक चॅनल्सवर ज्यांनी सिरियल्स दिलेले आहेत असे द सुपर डुपर टॅलेंटेड डिरेक्टर मंदार देवस्थळी इज विथ मी. हॅलो.
हाय. हाय, हाऊ आर यू?
मी लहानपणापासून सुंदर. पण मला सांगा पहिली गोष्ट मंदार, तुमचं नाव कोणी ठेवलं आणि तुमचा जन्म कुठला?
माझा जन्म बडोद्याचा आणि माझं नाव माझ्या बाबांनी ठेवलं. म्हणजे माझ्या बाबांना नाटक बघण्याचा खूप शौक होता आणि ते त्यावेळेला संगीत नाटकं वगैरे खूप चालायची. आणि तर बाबा सकाळपासून शिवाजी मंदिरला लाईनीत उभं राहून नाटकाची तिकीट वगैरे काढायचं. सो त्यावेळेला मंदार मला नावाचं नाटक बाबांनी बघितलं होतं. तर त्याच्यानंतर हा त्यांना मंदार हे नाव माझं ठेवायचं वाटतं.
मग नंतर त्यांना घरीच नाटकं सगळी दिसायला लागली.
ऍक्च्युली कारण मी खूप मस्तीखोर होतो, मी अजूनही आहे म्हणा, पण त्यावेळेला खूप जास्त होतो. 4 वर्षाचा असताना म्हणजे खूप गोड आठवण आहे. आमच्या बालवाडीमध्ये शबरीची बोरे नाटकात रामाची भूमिका केली होती आणि त्यावेळेला ती रिहर्सल वगैरे चालायची तोपर्यंत ठीक होतं, कारण रोजच्या कपड्यात वगैरे ती करायला लागायची. ज्या दिवशी ते नाटक सादर करण्याचा दिवस होता त्या दिवशी ते धोतर तो असा एक उपरण्यासारखं असं एक गाठ बांधलेलं, तिनं मला असं खूप ऑकवर्ड व्हायला लागला. तर एवढ्या सगळ्या लोकांसमोर मी असं उघडा कसा जाऊ? आणि त्याच्यात तो वीग लावला होता जटा आणि त्या सगळा असा रामाचा, आणि तो इतका भयानक बोचत होता मला. तर मला ते काही करून तो मला वीग घालायचा नव्हता. माझी खूप चिडचिड चालली होती आणि आय वॉज व्हेरी फॅट, सो मला फॅरेक्स बेबी म्हणायचे सगळे. तर त्याच्यात मी असा चिडलो, त्याच्यामुळे असा उप असा झालेला, असं गाल उप झालेले, मी काही ऐकायला तयार नव्हतो, कोणाचंच ऐकत नव्हतो. खूप आखंडतांडव सुरू केलं आणि मी माझ्या बाबांना खूप घाबरायचो. मी अगदी आत्ता आत्तापर्यंत मी बाबांना खूप घाबरायचो. बाबांनी असं फक्त दरवाजा उघडला मेकअप रूमचा आणि मंदार एवढीच हाक मारली. ती धुसफूस बनत होती कारण ते बोचत होतं भयंकर. आणि तो मग शबरीच्या आश्रमात येतात राम प्रभू आणि ती अहिल्या असते तिकडे, असं सगळं तो सगळा सिक्वेन्स होता. आणि ती अशी शिळा होऊन बसलेली असते, तर तो राम असा पायानी स्पर्श करतो आणि अहिल्या पुन्हा हे होते असा तो सिक्वेन्स होता. मी इतक्या जोरात तिला लाद घातली की ती तिथल्या तिथे अशी स्टेजवर धाडकन पडली, कारण तो सगळा राग बिचारीवर निघाला. म्हणजे आता मी आय रिअली वॉन्ट टू से सॉरी वेर एव्हर शी इज, रिअली वॉन्ट टू से सॉरी. सो दिस इज हाउ आय स्टार्टेड.
तुमचं घर कसं होतं, तुम्ही कुठे राहायचात? आणि आय एम शुअर की घराच्या खूप साऱ्या आठवणी आपल्या मनात घर करून राहतात, त्यामुळे त्या मला काही सांगा.
दादरला पोर्तुगीज चर्च च्या मागे यशवंत भवन नावाची एक चाळ होती, त्या चाळीत मी वाढलो. म्हणजे जवळजवळ 30 वर्ष मी त्या चाळीत होतो. खूप खूप आठवणी आहेत चाळीमध्ये, कारण त्यावेळेचा तो एकोपा, सगळ्यांची दारं उघडी असणं, एकमेकांच्या घरात कधीही सहजपणे डोकावलं जाणं. आमच्या इथे सगळ्यात खूप गोड आठवण होती म्हणजे आमच्याकडे मुलांच्या वेकेशन चालू झाल्या की ल्युडोचे डाव रंगायचे आणि अशी आमच्याकडे गॅलरी होती. त्याच्यात असे दोन दोन तीन म्हणजे सगळे पुरुष एका ठिकाणी, बायका एका ठिकाणी आणि असे ल्युडो खेळायला बसायचं. आणि तो जवळजवळ क्रिकेटच्या सामन्या इतका सगळं रंगायचा. म्हणजे एखाद्याची ती सोंगटी मारणं वगैरे असतं, त्याच्यात एखाद्याची सोंगटी मेली की ए ती पकडून मेली 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 असं जोर जोरात आरडा ओरडा की रस्त्यावर जाणारी माणसं बघायची, अरे इकडे कोण मेलं, काय झालं वगैरे वगैरे असं. तर इतकं सगळं म्हणजे वय वर्ष 15 ते 60 या वयोगटातले पुरुष आणि बायका एकत्र सगळे तिकडे हे गेम खेळले जायचे. धमाल आयुष्य होतं, कारण मी सांगू तितके आठवणी खूप कमी आहेत तिकडच्या.
मला वाटतं घराचे काने कोपरे आपल्याला माहिती असतात आणि आपल्याला लपायच्या जागा पण असतात. तुम्ही कधी असं चिडून रागून कुठे जाऊन लपलात का?
चिडून पळून वगैरे जाण्याचा प्रश्न नव्हता, कारण माझ्या बाबांचा माझ्यावर खूप भयंकर धाक होता. हा पण मी घाबरून लपलेलो आहे. म्हणजे घाबरून म्हणजे मी फटाक्यांना भयंकर घाबरायचो. पूर्वी म्हणजे मी दिवाळीत असे म्हणजे नवीन कपडे बिपडे घालून माझ्या लपायच्या जागा ठरलेल्या असायचा. आमचा माळा होता आणि त्यावेळेला माळ्यावरती त्या अशा गाद्या अशा रोल करून ठेवलेल्या असायच्या. आमची एक छोटी कॉट होती, त्या कॉटच्या खाली जुन्या काही पेट्या ज्याच्यामध्ये ते पत्राच्या ट्रंक वगैरे आपण म्हणतो ना तशा ट्रंक होत्या. तर त्यांच्या मागे मी दिवाळीत नवीन कपडे घालून सकाळी 6 वाजता आंघोळ झाली की तिकडे जाऊन त्याच्या मागे, कारण ढाम ढूम सुरू झाला की पण मला बाहेर तिकडनं खेचून द्यायचे आणि कानातनं बोट काढून माझ्या समोर फटाके वाजवायचे. सगळ्यांना त्या जागा पाठ झाल्या होत्या, त्याच्यामुळे मला सहज पकडलं जायचं.
आणि जसं तुम्ही आता सांगितलं की तुमचे आई बाबा खूप स्ट्रिक्ट होते, आई बाबा काय करायचे आणि त्यांच्याबद्दल फार आम्हाला काही माहित नाहीये.
माझी आई बॉम्बे डाईंगमध्ये होती फोल्डिंग डिपार्टमेंटला आणि माझे बाबा पोस्टात होते GPORMS सॉर्टिंग डिपार्टमेंट VT ला. मुळात माझ्या बाबांनी खूप खूप स्ट्रगल केला त्यांच्या आयुष्यात. एकंदरीत सगळी परिस्थिती बघताना बाबांना खरं तर लग्न करायचं नव्हतं आणि नोकरी आणि ह्याच्या निमित्ताने बाबा मुंबईत आले. बाबा आधी कल्याण आणि इकडे तिकडे असं राहत होते दुसऱ्यांकडे. बाबांना स्वतःचं घर नव्हतं. एका काकांबरोबर बाबांचं जरा भांडण झालं आणि ते पटलं नाही. बाबांना त्यांनी जा सांगितलं आणि मग त्याच्यानंतर कुठे जायचं तर आत्यांनी बाबांना त्यांच्या घरी बोलवून घेतलं, आत्याच्या घरी. आणि माझ्या आत्याला काही मूलबाळ नाही त्यावेळेला. तेव्हापासून जे बाबा माझ्या आत्याबरोबर राहिले ते शेवटपर्यंत म्हणजे आत्या जाईपर्यंत सगळं. आणि त्यांनी वचन दिलं होतं की मी तुम्ही काही काळजी करू नका, मी हिचा शेवटपर्यंत सांभाळ करेन. तर त्यावेळेला आत्यांनी गळ घातली की अरे भास्कर, म्हणजे माझ्या बाबांचं नाव भास्कर, भास्कर अरे असं नको करूस, तू लग्न कर, असं नको, एकटं राहून काही होत नाही वगैरे. आणि मग तिने फोर्स केलं म्हणून बाबांनी ऍट द एज ऑफ 40 ही गॉट मॅरिड. त्यावेळेला मी असं बाबांना म्हटलं क्या बात आहे बाबा, प्लॅनिंग म्हणजे तुम्हाला मानलं पाहिजे. 6 फेब्रुवारी 1973 लग्न, 7 फेब्रुवारी 1974 माझा जन्म. एक खूप चौकटीतला आयुष्य होतं. प्लॅनिंग असायचं आई बाबांचं परफेक्ट आणि त्यांचं ते फार पडे. हेच दुकान, हाच तांदूळ, हेच हे सगळं त्यांचं ऑल म्हणजे सेट होतं. त्यांची फ्रेम कधीच हलली नाही शेवटपर्यंत. जेव्हा मी 10वीत होतो त्यावेळेला तो दत्ता सामन मिल मोठा स्ट्राईक झाला आणि माझ्या आईला घरी बसायला लागलं. आणि बाबा ऑलमोस्ट त्यावेळेला रिटायरमेंटला 1-2 वर्ष बाकी होती. खरंच सांगायचं तसं काही पैसे कमवायलाच पाहिजे असं काही नव्हतं, पण मला ते जाणवत होतं की आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. दो आय वॉज इन द कॉलेज, पण आपण काहीतरी करायला हवं हे सतत वाटत होतं.
सुपर हिट्स 93.5 रेड FM बजाते रहो. Action! Got it!